ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये कालचा शो ज्या ज्या लोकांनी ऐकला नाहीये त्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कालच 10 ते 11 आर मध्ये मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. काही अशा मुली आहेत आपल्या शहरातल्या, मुली आणि मुलं सगळेजण मिळून कॉलेजमध्ये जातात, काही जण त्यांच्यातली जॉब करतात, छानपैकी स्वतःचा लाईफ एन्जॉय करणं चाललेलं असतं आणि ह्या एन्जॉयमेंट मध्ये स्वतःच्या सामाजिक बांधिलकीला सुद्धा जपतात ही मंडळी. आणि आपल्या शहरात जितकी कुत्री आहेत, स्पेशली मोकाट फिरणारे कुत्रे किंवा स्ट्रीट डॉग्स वगैरे ज्यांना म्हणतात, त्यांच्या समस्यांना ही सगळी लोक सॉल्व्ह करता आहेत. युवा जनरेशनला रिप्रेझेंट करणाऱ्या या ग्रुप मधल्या 3 खूबसूरत लड़कियां हमारे साथ स्टुडिओज में मौजूद है. सबसे पहले तो निखिला पुरोहित. निखिला हाय, गुड मॉर्निंग. कशी आहेस? मला पहिले सांग.
खूप मस्त.
ती SY BSc करते. बरोबर. सायन्स करत असताना सुद्धा हे सगळं करणं जमतं?
हो जमतं, म्हणजे आवड असल्यामुळे जमतं.
अच्छा.
आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आपल्याला.
क्या बात. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. एंड श्रेया बालकृष्णन भी हमारे साथ है जो सेकंड इयर BCom करती है.
हाय, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग, कैसी है आप?
अच्छी हूँ.
आणि मला सगळ्यात आधी तर तुझं मराठी लोकांना ऐकवायचं. तू फार सुंदर मराठी बोलतेस आणि तरी सुद्धा तू म्हणतेस की मला मराठी नाही बोलता येत.
पण चुकी होता माझ्याकडून.
ओके.
गुड मॉर्निंग नासिक, मी श्रेया बोलते.
आणि मी रुद्र ऐकतोय. ग्रेट. सुखदा गायधनी सुद्धा आपल्या सोबत आहे, जी गेल्या किती वर्षांपासून फॅमिली बिझनेस मध्ये?
2.5
वर्ष. तेव्हापासून बिझनेस ग्रो करतोय की कर्ज वाढली आहे?
नाही नाही, कर्ज जसं आहे तसाच उलट डेव्हलपमेंट खूप होतीये.
व्हेरी गुड. नवीन रक्त आलं ना की बिझनेस चांगलाच ग्रो होतो. अँड ACE हे ते नाव आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलं आणि तुमचं आयुष्य जे चाललं होतं, सोशल लाईफ जे चाललं होतं, त्याला एक छान दिशा मिळाली. सबसे पहले तो सबको बताए ACE क्या है.
ACE इज बेसिकली एनिमल केअर एम्पॉवर्ड.
ओके.
हा एक आमचा जो ग्रुप लीडर आहे अँसन जोसेफ, त्याने हा ग्रुप स्टार्ट केला आहे. तो अँसन मुळातला नासिकचा आहे, आता पुण्यात आहे, आणि पुण्यातही त्याने हाच ग्रुप तिथे स्थायिक केलाय. तिथली टीम मोठी आहे.
ओके.
नाशिकची टीम छोटी आहे आणि अजून एवढी एक्सपिरियन्स नाही आहे. आणि आम्ही आता लोक ऍड करतोय, म्हणजे आमच्या आयडियाज लोकांना सांगून त्यांना कन्व्हिन्स करून आम्ही आता आमचा ग्रुप वाढवण्याचा प्रयत्न करतोय.
सो एकूणच या ग्रुप बद्दल या तिघींकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कुठेही जाऊ नका. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. बजाते राहू.